चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारतामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 30,000 कोविड रुग्णांची नोंद। गेल्या 2 दिवसांपासून भारतामध्ये दररोज जवळपास 30,000 कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे। गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे नवीन 29,163 रुग्ण आढळले आहेत। गेल्या सलग 10 दिवसांपासून देशामध्ये दररोज 50,000 पेक्षा कमी कोरोनाचे रुग्ण नोंदवले जात आहेत। कोविड आजारातून बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे। गेल्या 24 तासांमध्ये 40,791 कोरोनाचे रुग्ण बरे झालेत, तर गेल्या 24 तासांमध्ये 29,163 जणांना कोविड झाल्याची नोंद आहे। सरकारने संपूर्ण देशभर कोविड चाचण्या करण्याचे प्रमाण कायम ठेवले आहे। एका दिवसात देशामध्ये 12,65,907 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांच्या संख्येमध्ये 7.1% घट दिसून येत आहे। देशामध्ये 453,401 कोविडचे सक्रिय रुग्ण आहेत। एकूण रुग्णांपैकी हे प्रमाण 5.11% आहे। या आजारातून बरे होण्याची संख्या 82,90,370 आहे। रुग्ण बऱ्या होण्याचे प्रमाण आता वाढले असून आज 93.42% झाले आहे।